प्रकरण 24 श्रुती शास्त्राला अगोचर। आपल्या वैदिक वाङ्मयातून ईश्वराचं खूप वर्णन आलेलं आहे। ईश्वर म्हणजे काय, या ईश्वराच्या व्याख्येपासून तो कुठे असतो, काय करतो, कसा दिसतो, कसा भासतो, करून अकर्ता कसा असतो, तो अजेय व अपार कसा आहे, तोच विश्वाधार कसा आहे, आत्मरूपाने तोच प्रत्येक व्यक्तीशी निगडीत कसा आहे, अखंड आणि अक्षय तोच एकला एक कसा आहे, तोच विश्वाचा आदी मध्य आणि अंत व्यापून कसा आहे, तोच सूक्ष्माहूनही सूक्ष्म आणि महानाहूनही महान कसा आहे, कल्पांत जरी आले आणि गेले तरी तोच अमर कसा आहे, इत्यादीपर्यंत सर्वव्यापी तथा सर्वसमावेशक असं वर्णन भारताच्या सांस्कृतिक सारस्वतातून अविरतपणे आलं आहे। त्यात वेदकालातील श्रुती, स्मृती, शास्त्र, मीमांसा, दर्शन, वेद, उपनिषद, पुराण, रामायण, महाभारत आदी ग्रंथ प्रमुख होत। भगवंताकडून निश्वसित झालेले जे प्रत्यक्ष ऐकले त्या श्रुती समजण्यात येतात। कालांतराने त्याच आठवून लिहिण्यात आल्या, त्यांना स्मृती ही संज्ञा दिली। ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल, त्याच्या आणि सृष्टीनिर्मितीच्या निमित्त कारणाबद्दल तथा ईश्वराच्या कर्तृत्वाबद्दल जी चर्चा झाली ती शास्त्र या सदरात मोडतात। वरील ग्रंथात खूप उहापोह झाला आहे यात शंका नाही। बारीक सारीक सर्वच पापुद्रे उलगडवून दाखवावे इतक्या सुंदरतेने आणि सूक्ष्म तऱ्हेने याची मांडणी झाली आहे। त्या सर्वांचा हेतू देखील स्तुत्य आहे, हे हा की मानव जातीला ईश्वर काय आहे ते कळावे। ते कळलं म्हणजे ईश्वराचं इप्सित काय असायला हवं हे त्याला समजेल, त्यानुसार आपल्या जीवनाची आखणी करून तो धन्य होईल। इतका सुंदर आणि निरामय निरिच्छ हेतू, परंतु हेतू प्रगट करण्याचे माध्यम मात्र शब्द। शब्द म्हटलं की त्याच्या सामर्थ्याला वा कार्यशक्तीला मर्यादा आली। शब्दांचं सामर्थ्य निश्चितच आहे, त्यातूनही तपातून सिद्ध झालेले शब्द विलक्षण शक्तिमंत असतात हेही निर्विवाद। शब्द सामर्थ्यातून कृती घडवून आणता येईल, माणसांची मन तयार करता येतील, अदृश्याचा वेधही घेता येईल, परंतु अनुभूती प्रत्यक्ष अनुभव मात्र देता येणार नाही। जेवढी एखाद्याची भाषा सुदृढ आणि बलवान असेल त्या प्रमाणात तो साखरेचे यथार्थ वर्णन करू शकेल, परंतु साखरेची चव जिभेवर उमटवू शकणार नाही। एखाद्या गोष्टीचा आपला अनुभव जो विस्मृतीत दडला असतो तो स्मृतीत आणणे एवढंच शब्दाचं कार्य आहे। शब्द हे मुळातच पंगू आहेत, ते चालू शकणार कसे? प्रतिभेच्या काठ्या देऊन त्यांना चालतं केलं तरी प्रत्यक्ष जाणीवेच्या भोवती साक्षात अनुभूतीचं जे कुंपण आहे त्यात ते प्रवेश करण्यास अपात्र आहेत। शब्दांनी दर्शन घडेल, परंतु एकात्मता साधणार नाही। भावनेच्या रेशमी धाग्यातून शब्दांची कलाकुसर जन्माला येते। कलाकुसर आपल्या जन्मदात्या रेशमाला कधीच पाहू शकत नाही, कारण कलाकुसर घडताना रेशमावर विविध वस्तूंचे आणि रंगांचे थर आलेले असतात। म्हणून तिला जर आपल्या जन्मदात्यालाच बघायचं असेल तर स्वतःचं विघटन करून घ्यावं लागेल, दुसरा पर्याय नाही। शब्दांच्या बाबतीतही असंच घडतं ना, भावातून निर्माण झालेल्या शब्दांना मूळ भाव अगोचरच असतो। शब्दाभोवती भाषेच्या व भौतिक जीवनाच्या संस्काराचं जे वलय तयार झालेलं असतं त्यामुळे त्या शब्दांना भावानुभव दुर्घट होऊन बसतो। पुढे शब्द हे केवळ पोकळ वाऱ्यासारखे शब्दच राहतात, त्यांना शब्दांचा निर्माता अगोचरच राहतो, कधीच दिसत नाही. श्रुती आणि शास्त्रांनी प्रत्यक्ष भगवंताचा निश्वास शब्दरूप केला, परंतु पाण्याचाच दगड होणाऱ्या बर्फाप्रमाणे शब्द जड झाले आणि ईश्वराची अनुभूती देण्यास अपात्र ठरले. भगवंत हा शब्दातीत आहे, कारण शब्द म्हणजे त्रिपुटी, शब्द म्हणजेच माया किंवा प्रकृती. ईश्वर हा त्रिपुटी, माया आणि प्रकृती यांना अगोचर आहे, त्यांच्या पलीकडचा आहे. सोहम हंसः.